श्लोक 22वां। अनन्याश्चिन्तयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। पै सर्वभावेसी उखिते जे वोपिले मज चित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे तैसा मी वाचोनी काही आणिक गोमटेची नाही मजची नाम पाही जिने या ठेविले। ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते जे उपासिती तयाते नीची सेवी ते एकवटूनी जिये क्षणी अनुसरलेगा माझी वाहणी तेव्हांची तयांची चिंतवणी मजची पडली। मग तिही जे जे करावे ते मजची पडिले आघवे जैसी अजात पक्षाचे मी जीवे पक्षिणी जिये। आपुली तहान भूक नेणे तान्हया निके ते माऊली सीच करणे तैसे अनुसरले जे मज प्राणे तयांचे सर्व मी करी। तया माझी या सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड का सेवा भणती तरी आड प्रेम सुये। ऐसा मनी जो जो धरिती भावो तो पुढा पुढा लागे तया देवो आणि दिधलियाचा निर्वाहो तोही नीच करी। हा योगक्षेम आघवा तयांचा मजची पडिला पांडवा जयांची या सर्व भावा आश्रयोनी।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरे। मागा झाले निरूपण आठवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान भक्ती नवमी। नवमी निवेदन जाणावे आत्मनिवेदन करावे तेही सांगिजेल स्वभावे प्रांजळ करुनी। ऐका निवेदनाचे लक्षण देवासी वहावे आपण करावे तत्व विवरण म्हणजे कळे। मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे हे आघवेची जाणावे विलक्षण। लक्षण असो न विलक्षण ज्ञान असो न अज्ञान भक्त असो न विभक्तपण ते हे ऐसे। भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे। विचारे विण काहीच नव्हे समाधान तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी। मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार पाहता उघडा आपण नाही तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले। परमार्थातला अत्यंत महत्वाचा असा विषय आत्मनिवेदन भक्ती. सगळ्या परमार्थाचा मुकुटमणी समजा, ज्या करता परमार्थ करायचा ती गोष्ट समजा, जी काही खटपट साधनेची आहे त्या साधनेच्या खटपटीचा शेवट समजा, तो आत्मनिवेदन भक्तीमध्ये आहे. आपण फार मोठ्या ठिकाणी येऊन थांबलो. मागच्या प्रवचनाच्या वेळेला जेव्हा सख्य भक्तीचं निरूपण मी पूर्ण केलं आणि आत्मनिवेदन भक्ती ही पुढच्या वेळेला बघू असं मी म्हटलं, तेव्हा मी तुम्हाला आठवण करून दिली होती की आपला हा मूळ विषय आहे आत्मनिवेदन भक्ती, आणि हा विषय अंदाजे 8 वर्षापूर्वी सुरू झाला. ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेमध्ये जी नवविधा भक्ती आली, जी थेट भगवंतांनी वर्णन करून सांगितली नाही, पण आपण त्याचा खुणा शोधल्या आणि सर्व ज्ञानेश्वरीमध्ये श्रवणाबद्दल काय आलं ते आपण पाहिलं. श्रवण, कीर्तन, विष्णुहोस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन सर्व भगवद्गीतेमध्ये जरी आलेलं असलं तरी देखील नवविधा भक्तीच्या पद्धतीने भगवद्गीतेमध्ये मांडलेलं नाही. तरी देखील नवविधा भक्तीच्या पद्धतीने भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये ते कसं पाहता येईल हे आपण शोधायला सुरुवात केली. आणि श्रवणाच्या बाबत सर्व ज्ञानेश्वरीच श्रवणाबद्दल जे आलेलं आहे ते पाहिलं, ज्याला क्रॉस सेक्शन म्हणू तसं आपण पाहिलं, ते झाल्यावर कीर्तनाबद्दल पाहिलं, असं करत करत आपण सख्यापर्यंत आलो आणि आत्मनिवेदनापर्यंत आलो. तेव्हा जेव्हा आत्मनिवेदन भक्ती भगवद्गीतेच्या अंगाने आणि ज्ञानेश्वरीच्या अंगाने मी सांगायला सुरुवात केली, तेव्हा आत्मनिवेदनाच्या निरूपणाकरता मी प्रथम स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितली. तेव्हा मी असं म्हटलेलं होतो की दुसऱ्या अध्यायामध्ये आलेला आत्मविचार, ज्याला सांख्य शास्त्र असं भगवंत म्हणाले, आत्मविषयक विचार, न जायते म्रियते वा कदाचित, नायम भूत्वा भविता वा न भूया, अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः, न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्जुनाची जी अडचण होती, समोरची शरीर मारली जातील, आमच्या बाजूची ही शरीर मारली जातील, ती केवळ शरीर नाहीयेत, ते आप्तेष्ट आहेत. युद्धामध्ये शत्रूंना मारायचं, पण शत्रू म्हणून आप्तेष्ट समोर उभे राहिलेले आहेत, गुरु आहेत, आजे मामे काके बंधू मुलं नातवंड सगळ्या पिढ्या एकमेकांच्या समोर युद्धाकरता म्हणून उभे आहेत. एक प्रकारे भगवंत अर्जुनाला असं म्हणाले की हे नातेवाईक आहेत, हा तुझा भाव आहे, ते तुझ्या तऱ्हेनी सत्य आहे, जरी आणि युद्धामध्ये कोण मारलं जाईल काही सांगता येत नसलं तरी देखील तू मी आणि हे जे आता आपल्या समोर आहेत ते पूर्वीही होते आताही विद्यमान आहेत आणि नंतरही असणार आहेत. तुझ्या देहाबद्दल किंवा शरीराबद्दल बोलतो आहेस ते जाणार आहे. वासांसी जीर्णानी यथा विहाय जशी जुनी वस्त्र झाली की ती बदलून नवीन वस्त्र घालावीत त्याप्रमाणे शरीर जरी गेली तरी पुन्हा धारण करून परत परत आपण येतो आणि याच्यामध्ये एक अविनाशी आहे तो म्हणजे आत्मा. ती आत असणारी जाणीव तिला मात्र मृत्यू नाही असं म्हणून भगवंतांनी आत्मविषयक तत्वज्ञान सांगितलं आणि हे प्रत्येकाचंच खरं स्वरूप आहे असं सांगितलं. आणि हे ज्याला समजलेलं आहे की हे आपलं खरं स्वरूप आहे तो मोहित होत नाही, मृत्यूमुळे मोहित होत नाही, तसंच तो विशिष्ट बोधाने कर्म करतो असं भगवंत म्हणाले. त्याचा कर्मामध्ये अधिकार असतो आणि कर्तव्य कर्म तो करतो, फळामध्ये त्याचा अधिकार असतो. जेव्हा देह कर्म करतो तेव्हा देह मन बुद्धीला फळ मिळायला पाहिजे, पण आपण आत्मा अशा बोधात तो असल्यामुळं देह मन बुद्धीपर्यंत फळ मिळतील, मी ते फळ घेणारा नाही मी म्हणजे आत्मा असून मी ते फळ नाकारावं. मा फलेषु कदाचन, देह मन बुद्धीला मिळेलच तो न्यायच आहे. जसं चेंडू जमिनीवर आपटला की हातात येतोच उडून, तसं कर्म केलं की त्याची प्रतिक्रिया आलीच तेच फळ असतं, पण ते देह मन बुद्धीपर्यंत असतं. आणि तू शरीराचा आत असणारा हा आत्मस्वरूप आहेस. अशा प्रकारे तू योगस्थ होऊन कर्म कर. ज्याला आत्मविषयक तत्वज्ञान समजलेलं आहे तो ही भावना ही भूमिका सांभाळून कर्म करतो. त्यामुळे काय होतं, त्यामुळे त्याची बुद्धी देह मन बुद्धीनेच कर्म करायचं असलं तरी देखील त्याची बुद्धी ही नेहमी स्थिर राहते, समाधी स्थितीत जणू राहते, समतोल राहते, तिचं चंचलत्व संपतं. अर्जुनाला या स्थितीचं मोठं आकर्षण वाटलं. आणि अर्जुनाला तो स्थिर बुद्धी हा शब्दही आवडला, म्हणून अर्जुनांनी स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधीस्थस्य केशव, अशी बुद्धीची समता ज्याला प्राप्त झालेली आहे असा स्थितप्रज्ञ कोणाला म्हणावं. हा स्थितप्रज्ञ किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम, तो बोलतो कसा, तो बसतो कसा, तो व्यवहार कसा करतो, तो चालतो कसा, असा अर्जुनांनी प्रश्न विचारला. आता तुम्ही असं लक्षात घ्या, मी तेव्हा सांगितलेलं आता तुम्हाला सांगतोय की मी असं म्हटलेलं होतो की ही बुद्धीची स्थिरता ही आत्मविषयक तत्वज्ञान आणि विशिष्ट बोधाने कर्म करून मिळालेली गोष्ट आहे. आणि या स्थितीचं व्यवहारातलं लक्षण म्हणून स्थितप्रज्ञ लक्षणं सांगितली. मूळ स्थिती ही आपण आत्मा हे लक्षात ठेवणं आणि म्हणून आपण आत्मा असल्यामुळं कर्मामध्ये जरी अधिकार असला तरी फळाचा अधिकार आपण आत्मरूप असल्यामुळं सोडून देणं किंवा कसंही फळ मिळालं तरी योगस्थकुरु कर्माणी संगम त्यक्त्वा धनंजय. देह मन बुद्धीचा संघ सोडून कर्म करायची. आपण आत्मा आहोत हे लक्षात ठेवायचं आणि त्यामुळं ती सिद्ध असिद्ध अशी कशीही झाली तरी समभूत्वा त्याच्या ठिकाणी सम राहायचं. हे ज्याला जमत नाही तो यशामुळे हुरळून जातो, अपयशाच्या वेळेला रडायला सुरुवात करतो, तो मृत्यूच्या वेळेला रडायला लागतो. म्हणजे अबोधाने रडायला लागतो, जन्म झाल्यानंतर उड्या मारायला लागतो. सिद्धी आणि असिद्धी या दोन्ही गोष्टी सम अशा करता राखायचा की याच्याही पलीकडे असणारी माझी मूळ स्थिती तिला नाशच नाही. देह कर्म करणारच आहे म्हणून तो केवळ कर्तव्य कर्म करेल, त्याचं कोणतं तरी फळ मिळणारच आहे, ते देह मन बुद्धीला मिळेल. मी अलिप्तच असेल, मी निसंगच असेल. अशा अलिप्त आणि निसंग भावामध्ये म्हणजे समाधी स्थितीमध्ये राहणं ही एक गोष्ट झाली. आणि असा बोध ज्यांनी प्राप्त केला त्याचं वर्णन ही अजून वेगळी गोष्ट झाली. ते वर्णन ही स्थितप्रज्ञ लक्षण आहेत असं मी तेव्हा तुम्हाला म्हणालेलो होतो. भगवंतांनी नंतर कर्मयोग सांगितला. त्या कर्मयोगामध्ये देखील मयी सर्वाणी कर्माणी सन्यस्य अध्यात्मचेतसा निराशीही निर्ममो भूत्वा युद्धस्व विगतज्वरहा. अशा रीतीने कर्म करणारा युद्धस्व म्हणजे ज्वररहित होऊन अभिनिवेश रहित होऊन हा बोध आहे. आणि हा बोध ज्यांनी संपादन केलेला आहे तर त्याची लक्षणं म्हणजे कर्मयोगाची लक्षणं आहेत. संन्यास आणि कर्मयोग करून आपण अकर्ता आहोत असा बोध आणि काहीही न करता सर्व तत्वतः परमात्म्याच्या माझ्याच अधिष्ठानावर चाललेला आहे असा भाव धरून कोणतीच कर्म फारशी न करणं हा संन्यास. किंवा करत असताना बंधच लागत नाही हा संन्यास. अत्यंत सुखे नैव बंधापासून मुक्त होणं हा संन्यास. अशी स्थिती असताना देखील जीवनमुक्त ही लक्षणं आहेत. जीवनमुक्त जो आहे त्याच्या माग तो कोणत्या बोधाने राहतो, काय खटपट करतो म्हणून तो जीवनमुक्त झाला, तो काय खटपट करून राहतो म्हणून स्थितप्रज्ञ झाला, तो काय खटपट करून राहतो म्हणून कर्मयोगी झाला, तो काय खटपट करून राहतो म्हणून ध्यानयोगी झाला, की ज्या ध्यानयोगाला मीच माझ्यामध्येच सर्व सामावलेलं आहे आणि सर्वांमध्येही मी आहे असा व्यापक बोध झाला तर आत्मनिवेदन आहे, ते ध्यानयोगाचं लक्षण आहे. आणि एक आहे त्याच्या आधीची खटपट साधना, असं मी तुम्हाला म्हटलेलं होतो. इथं सख्य भक्तीपर्यंत येऊन पोचल्यानंतर श्रवणापासून सख्य भक्तीपर्यंत येणं ही खटपट आहे आणि आत्मनिवेदन ही स्थिती आहे. आधीची साधना आहे आणि त्या साधनेचं फलित म्हणून आत्मनिवेदन भक्ती आहे, पण ही एकदम करता येत नाही. जसा तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारला की तू कर्मापेक्षा जर बुद्धी, स्थिर बुद्धी ही अधिक महत्वाची आहे असं म्हणतोस तर मी स्थिर बुद्धी करूनच बसतो, मग ही कर्म कशाला करायची? त्याच्यावर भगवंतांनी सांगितलं की त्याचा मार्ग मात्र कर्म करतच जातो, कर्म केल्याशिवाय अशी स्थिर बुद्धी होत नाही. आपण आत्मा हे लक्षात ठेवून कर्म करण्याच्या कलेनी ही बुद्धीची स्थिरता प्राप्त होते. तसं श्रवणापासून ते दास्य भक्तीपर्यंत आणि सद्गुरूंनी त्याच्याशी सख्य करेपर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या करण्याच्या गोष्टी आहेत आणि ही होण्याची गोष्ट आहे आत्मनिवेदन भक्ती. तेव्हा तिथं ध्यान योग झाल्यानंतर आणि ध्यानामध्ये काय भगवद्गीतेत सगळं आलेलं आहे ते पाहिल्यानंतर आपण दासबोधाकडे वळलेले आहोत. मूळ निरूपणाप्रमाणे अजून याच्याही पुढे जाऊन 12व्या अध्यायात आलेली भक्त लक्षणं जी आहेत, ज्ञानी भक्ताची लक्षणं, ज्ञानी पुरुषाची लक्षणं 13व्या अध्यायात असलेली, तसंच 14व्या अध्यायात आलेली गुणातीताची लक्षणं, 16व्या अध्यायात आलेली दैवी गुणसंपदेची लक्षणं ही अजून पाहिजेत, पण आपण मध्येच दासबोधात शिरलो. अशा करता की विषयाच्या सलगतेमध्ये जेव्हा ध्यान ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं ते आपण पाहिलं, समर्थांनी सांगितलेलं ध्यान देखील आपण पाहू, या विचाराने आपण दासबोधाकडे शिरलो. पण मूळ विषय चाललेला आहे आत्मनिवेदन भक्तीचा. आपण एक 2 मिनिटं शांत बसू. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु हरी. आत्मविचार हा पक्का धरून कर्म करणं ही साधना आहे आणि स्थित प्रज्ञता या साधनेच्या अंती निर्माण झालेली समज आहे, स्थिती आहे, बुद्धीची स्थिती आहे, पण ती समज आहे। बुद्धी स्थिर झाल्यामुळं त्याची समज काय निर्माण होते त्याचं वर्णन आहे। कर्मयोगाचा अभ्यास केल्यानंतर कर्मयोग्याची लक्षणं आहेत ती त्या व्यक्तीची समज आहे। कर्मयोग आणि कर्मसंन्यास हे एकमेकांपासून वेगळे नाहीत हे समजल्यानंतर आणि कर्मयोग अधीत आणि तोच संन्यासी असा भगवंतांचा निर्वाळा आहे अशा स्थितीत पोचल्यानंतर जीवनमुक्त लक्षणं ही त्या व्यक्तीची समज आहे। ध्यान ही साधन आहे, पण ध्यानाने प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखम उत्तमम उपैती शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम अशी ध्यानाने स्थिती प्राप्त झाल्यानंतर पुढे जे ध्यान योग्याचं वर्णन आहे ती त्याची समज आहे। तसं श्रवण कीर्तन विष्णु हो स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य इतकी वाटचाल केल्यानंतर आत्मनिवेदन ही त्याची समज आहे। हा त्याचा परिपाक आहे। ही त्याची सहज स्थिती आहे, पण ही सहज स्थिती आधी करत असलेल्या साधनेमुळं आणि सतत चालू असलेल्या साधनेमुळं त्यांनी विचाराच्या अंगाने कायम राखलेली स्थिती आहे। जसं स्थितप्रज्ञ लक्षणात प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्टः स्थितप्रज्ञः तदोच्यते दुःखेषु अनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भय क्रोधः ही त्याची समज आहे। सर्व मनोगत कामना सतत बाजूला सारण ही समज आहे, कारण त्या मनात प्रवेश करणारच। जसं समुद्र आणि समुद्राला जाऊन मिळणाऱ्या नद्या समुद्राचं पाणी कितीतरी आत शिरणार त्याला इलाज नाही, नदी काही करू शकत नाही, तिथं आखात निर्माण होणार, तिथं मोठ्या मोठ्या खाड्या निर्माण होणार। तसं आपल्या ठिकाणी बाहेरून सतत विषयांचा मारा होत असताना जेव्हा डोळे आहेत, कान आहेत, स्पर्श आहे, खाण्याचे विषय आहेत, बोलण्याचे विषय आहेत, तेव्हा आत आत्मसागराच्या ठिकाणी या ज्या नद्या येऊन मिळतात या जर लक्षात घेतल्या तर आत्मसागर जरी झाला तरी देखील खाड्यांच्या रूपाने त्यांच्यामध्ये शिरणार, त्या वेधून घेणार। त्याची मॅनेजमेंट कशी करायची, त्यावेळेला स्थिर कसं राहायचं ही समज आहे। आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्र मापा हा प्रविशंती यद्वत तद्वत कामा हा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनोती न काम कामी। शांतीमध्ये राहणं अशाही स्थितीमध्ये प्रत्येक वेळेला काही तुम्हाला अशा प्रकारे मला काम निर्माण झाला चला बसा ध्यानाला, लोभ निर्माण झाला त्या क्षणाला बसा ध्यानाला, मत्सर निर्माण झाला त्या क्षणाला बसा ध्यानाला, कसं करता येईल? मी ऑफिसमध्ये असेन, मी व्यवसायाच्या ठिकाणी असेन, म्हणून ध्यान ही साधन आहे, ध्यानाने निर्माण होणारा बोध ही समज आहे। म्हणून श्रवणाने ही आत्मनिवेदनाची समज विकसित व्हायला पाहिजे। कीर्तन, विष्णुह स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य या सगळ्यांनी या स्थिरतेमध्ये राहण्याची कला विकसित व्हायला पाहिजे। आणि ही हे विकसन आहे, हे चिंतनाच्या, विचाराच्या अशाच प्रक्रियेमध्ये राहणार, त्यावेळेला तुम्हाला डोळे मिटून बसता येणार नाही। श्रवण साधना जी आहे, श्रवण श्रवणापरीस मननसार, मनने कळे सारासार, निजध्यासे साक्षात्कार निसंग वस्तू। श्रवणाच्या बरोबरीने मनन हे सारभूत आहे। मननाने सार काय आणि असार काय हे समजावं। आपण सर्व श्रवण करतो, मनन घडावं आणि ते आचरणात येत असेल तेवढंच मनन होतंय असं समजावं, बाकीच्या मननाला अर्थ नाही। अर्थ नाही म्हणजे त्या मननाने ते आचरणात येईल, पण आचरणाला अधिक महत्व द्यावं, मग त्याचा ध्यास लागावा, ध्यानाला बसावं, ध्यानाने साक्षात्कार व्हावा, निसंग वस्तू आपण आहोत हे समजावं। पण ध्यानातून उठल्यानंतर जे ज्या अडचणी येतात, ध्यानातून उठल्यानंतर कामाच्या ठिकाणी जायला लागतं, तिथं प्रकृतींचा संघर्ष होतो। तिथं काय करणार, तिथं काय सर्वांच्या समोर परत ध्यानाला बसणार, परत मनाची समाहितता आणण्यासाठी नाही करतायत। म्हणून श्रवण महत्वाचं आहे। पादसेवन याचा अर्थ सद्गुरूंनी सांगितलेली जी साधना आहे, त्या साधनेच्या योगाने सद्गुरूंनी दिलेल्या बोधाचं सेवन करणं म्हणजे पादसेवन। याच्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या, एक श्रवण, दुसरं पादसेवन, आत्मनिवेदन। पण श्रवण ही एक विशिष्ट समज विकसित करतं, कीर्तन विष्णुस्मरण देखील विशिष्ट समज विकसित करतं, गुरुपदिष्ट साधना परमात्म्याशी एकरूपता घडवते। फारच मोठी पादसेवन भक्ती ही अतिशय मोठी महत्वाची। त्यामुळे जे श्रवणात आपण वारंवार ऐकतो ते आपल्या प्रतीतीला येतं, आपण त्याचं सेवन करायला लागतो, बोधाचं सेवन घडायला सुरुवात होते। आत्मनिवेदन भक्तीचं हे वैशिष्ट्य, पादसेवन भक्तीचं हे वैशिष्ट्य आहे। पादसेवनाने एकांतामध्ये गुरुपदिष्ट साधना नाम असेल अथवा ध्यान असेल, इथं ध्यानाचं वर्णन केलेलं आहे। या ध्यानाच्या साधनेने मार्ग होये परी अंतरिक्ष, वर आकाशामध्ये म्हणजे चिदाकाशामध्ये जाण्याचा मार्ग आहे, जेथे सर्व ही पूर्व पक्ष, तिथं गेल्यानंतर आधीचं जे सगळं होतं ती पूर्व साधनाच राहते। आत्मा ठाईंचा अलक्ष लक्ष वेना, आणि आत्मा हा अलक्ष जो लक्षित होत नाही। खरं म्हणजे आपण कशाकरता ध्यानाला बसतो, आपण अशा करता ध्यानाला बसतो की ध्यानाने परमात्मा लक्षित व्हावा, बरोबर आहे। ध्यान करणाऱ्या व्यक्तीला परमात्मा ध्यानाने लक्षित होत नाही, कितीही खटपट केली तरी हे प्रथम कळतं. ध्यानाला बसण्याच्या आधी फार इच्छा असते की काय मस्त बसायचं, परमात्म्याशी एकरूपता साधायची, म्हणजे आपल्या लक्षात येईल आपण कशी एकरूपता साधतो. हल्लीच्या भाषेत ग्रेट, पण तसं होत नाही असं लक्षात येतं. तसं नाही होत, तो अलक्ष आहे. आणि मी जितकी खटपट करतो त्या खटपटीच्या अंती देखील आपण तो वेगळा आणि आपण वेगळा आणि अजून अनुभव यायचा आहे अशी भावना शिल्लक राहते. तेव्हाच समजतं की तो अलक्ष असल्यामुळं जो खटपट करणारा आहे त्यांनी त्याच्याशी एकरूपता साधली तरच उपाय आहे. मनाने तो समजत नाही, तो अनुभवाने समजत नाही. अनुभव घेता संगत त्याग नसे, संगत त्यागे अनुभव न दिसे. म्हणून ध्यानाला जो बसणारा आहे त्यांनी ध्यान धरिते ते कोण, ध्यानी आठविते ते कोण, दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असले पाहिजे. हे ज्याला समजतं की ध्यान धरणारा मला काही मिळवायचं आहे हे विसरून जेव्हा स्वतःमध्ये रमतो तेव्हा त्याला आपणच आत्मरूप आहोत असं लक्षात येतं. मात्र हे रमण्यासाठी मनरहित होणं गरजेचं राहतं. ही पादसेवन भक्ती आहे, यांनी सद्गुरूंच्या बोधाचं सेवन होतं. म्हणून ध्यान करताना देखील ध्यात्याला आपल्याला वेगळेपणाने परमात्मा समजणार नाहीये ही समज विकसित होणं गरजेचं आहे. आणि तो परमात्म्याशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा आपण देह मन बुद्धीला विसरल्यामुळे परमात्म्याशी एकरूपता साधली ही समज आहे. मग त्याच्या असं लक्षात येतं, ध्यान करणाऱ्या व्यक्तीच्या असं लक्षात येतं की इंद्रिय मन बुद्धी हा अडथळा आहे. इंद्रिय मन बुद्धी आहेत हे जो समजणारा आहे, जो मनाकडे साक्षीत्वानी पाहणारा आहे, तो सच्चिदानंद आहे. त्यांनी आणि कशाला शोधायचं नाहीये. मन गेलं की तो जो उरतो तो सच्चिदानंद स्वरूपच आहे, त्याचा अनुभव येणार नाही. अनुभव आणि अनुभविता हे सगळं मायेची करिता. आणि त्याला ध्यानाबद्दलची अशी उत्तम समज निर्माण होते की अलक्ष आत्म्याशी एकरूपता प्राप्त करणं हाच उपाय आहे. पाहणारं पाहणे जया लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले असं समर्थ म्हणतात. पाहणारा पाहणं आणि पाहणं जया लागले ते हे तिन्ही एकरूप आहेत, म्हणजे स्वतःच्याच ठिकाणी एकरूप आहेत. असं मनरहिततेमध्ये तर्करहिततेमध्ये इंद्रियांची आठवण गेल्यावर त्याला समजतं. हे समजल्यावर तो आत्मनिवेदनी झाला का? नाही. त्याला स्वतःपुरतं समजलं की आपण तेच आहोत. अजून त्याचं काही शिक्षण बाकी आहे, कारण या ठिकाणी तो आपल्या स्वतःच्या देहाला मोठा समजण्याची शक्यता असते. आणि आपल्या स्वतःला मोठा म्हणजे मग पूजनीय लोकांनी नमस्कार करावं, आपण पाठी थोपटाव्यात लोकांच्या. जे नमस्कार करतायत ते गुरुस्वरूप आहेत हा भाव, ते परमात्मस्वरूप आहेत हा भाव, इथं आत्मनिवेदन आहे. आणि तो अलीकडेच मोठेपणा मिरवायला सुरुवात करण्याची शक्यता असते. किंवा स्वतःला दुसऱ्याला जरा तुच्छ समजून साधक म्हणून स्वतःला वेगळा मोठा समजण्याची शक्यता असते. सद्गुरूंच्या योगानेच, पण आपण ब्रह्म हे समजल्यावर सद्गुरूंचा उपयोग काय? आता काहीच नाही, आपल्या जीवनातून सद्गुरू नसले तरी चालतील, अशी कृतज्ञता नसावी म्हणून अर्चन भक्ती आहे. अद्वैतम त्रिषु लोकेषु नाद्वैतम गुरुणासह, जरी तिन्ही लोकांच्या ठिकाणी परमात्मा भावाने अद्वैत दृष्टीने पाहिलं तरी गुरूंकडे अजून वरिष्ठ दृष्टीने पाहणं गरजेचं आहे. त्यांच्याबाबत अद्वैत नाही, तुम्ही तेच मी नाही, मी तुमचा दास, तुम्ही माझे धनी, मी तुमचा सेवक, मी तुमचा पुजारी, तुम्ही माझे देव. कशाकरता गरजेचं आहे? कारण जर गुरूंच्याच पुढे नमला नाही तर मग सर्वांच्या ठिकाणी कसा नमेल? म्हणून अर्चन ही समज आहे, एका बाजूला साधन आहे. तेव्हा मी तुम्हाला हे सांगत नव्हतो, आता आत्मनिवेदन भक्तीच्या वेळेला सांगतोय की अर्चन करणं ही समज आहे, तुम्ही तुमची समज विकसित करताय, तुम्ही तुमच्या गुरूंची पूजा करताय. तर गुरूंची पूजा केल्यामुळे वा वा गुरूंची आम्ही पूजा केली असं नाही, तुमची समज वाढली पाहिजे की आपण परमात्मा हे ज्यांच्यामुळे कळलं ते कितीतरी श्रेष्ठ आहेत, त्यांचा देह आपल्याला पूजनीय आहे, म्हणून त्यांच्या प्रतिमेची मूर्तीची मानस पूजा. म्हणून अर्चन ही त्या तऱ्हेने समज आहे आणि वंदन देखील समज आहे. गुरूंचं अर्चन, सगुणाचं अर्चन, निर्गुण परमात्मा ध्यानाने ठाई पडल्यानंतर देखील सगुणाला भजणं ही अधिक समज आहे. कारण शास्त्राची वचनच आहेत ना की परमात्मा हा भूतमात्र झाला, इथं वेगळं काहीच झालेलं नाही. मग पहिले तुला गुरु तरी तुझे परमात्मा स्वरूप, गुरूंचा देह वाटू देत आणि तू त्यांची पूजा करायला शिक, आणि त्याच्या पुढे जाऊन गुरूंप्रमाणे सर्वांना वंदन करणं, तिथं अर्चन नाही म्हटलेलं. पण आपला तुच्छता दर्शक भाव दृष्टी, आपला काय जो श्रेष्ठतेचा गंड आहे, जो विद्वत्तेमुळे आलेला असेल, सत्तेमुळे आलेला असेल, संपत्तीमुळे आलेला असेल, कशामुळेही आलेला असेल, पण तो सगळा बाजूला सारून जसं ध्यानामध्ये आपण निस्संग आहोत हे समजणं ही समज आहे, तसं वंदन करणं नमीजे भूत मात्र देखील ऐसा स्वभाव उचिता यांचा, अशी समज वंदनाने विकसित करणं, वंदन ही साधन आहे आणि समज आहे, आणि त्याच्याही पुढे जाऊन दास्य ही समज आहे. आणि सद्गुरू आणि सद्गुरू गुरुकुळाचं देखील दास्य करणं म्हणतात. तसं गुरुकुळ म्हणजे सद्गुरूंचे अन्य शिष्य हे सर्व गुरु स्वरूप मानून आणि मग नंतर हे दास्य, म्हणजे आपण ज्याला रोज प्रतीती घेतो आत्मस्वरूप आहोत, अशी व्यक्ती अधिकाधिक नम्र होते तेव्हा ती सद्गुरूंच्या मनात भरते. सद्गुरूंना लक्षात येतं की हा याच्यावर विश्वास ठेवावा, तिथं सद्गुरूंच्या बाजूनी सख्य निर्माण होतं. हा दास्यामध्येच असतो, पण त्या विशिष्ट भावानी तो सद्गुरूंशीही योग्य तो व्यवहार करू शकतो, ही समज आहे, आणि त्याच्यातून ही आत्मनिवेदन भक्ती निर्माण होते. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे हे जे अंडरस्टँडिंग आहे, ही जी समज आहे त्याची परिसीमा आहे, म्हणून हा मुकुटमणी आहे. पाहता या ओव्या निरूपण न करता देखील तुम्हाला समजतील. ऐका निवेदनाचे लक्षण. निवेदन म्हणजे समर्पण, बर का. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी वहावे आपण. आपल्या स्वतःला देवाला जणू वाहून टाकलेला आहे. आपण वाहून टाकतो तेव्हा कसं, फूल वाहतो तेव्हा काय काय करतो. पहिलं ते जिथून आलेलं असेल तिथून ते तोडून टाकतो. आपल्याला कळतं आपण काय करतो. आपण तुळशी वाहतो तर तिच्या मुळापासून तिला पहिलं तोडतो, ती जिथून आलीय तिथून. आपण फूल वाहतो म्हणजे काय, ते ज्या झाडाला, ते काय आपलं आहे, ते झाडाचं आहे, त्या झाडापासून त्याला आपण पहिलं तोडतो, बाजूला काढतो, मग ती आपली गोष्ट होते. आपण म्हणतो ना की आमच्या बंगल्यातलं काय काय, आमच्या घरात घरचं फूल आहे, ते आपल्या घरचं होतं. वस्तुतः झाडही आपलं नाही, बंगला आहे. आता हे सगळं 7-12 असल्यामुळे आपलं आहे. मग आपला बंगला, आपल्या बंगल्यात लावलेलं आपलं झाड, त्या झाडाला आलेलं आपलं फूल, खरं ते झाडाचं फूल आहे, पण ते आपलं फूल होतं. मग ते तोडून टाकतो आपण आणि मग आपण वाहतो. वाहतो याचा अर्थ आता ते समर्पित करतो. इथपर्यंत ठीक आहे, ते आपलं होतं पण आपण आता ते वाहिलं. तसं निवेदन आहे. हे देवासी वहावे आपण, म्हणजे आपण जे बोधानी परिपूर्ण झालेले आहोत, श्रवण मनन निदिध्यास गुरुपदिष्ट साधना आणि त्याच्याही पुढे जाऊन अर्चन वंदन दास्य सख्य यांनी उत्तम जाणीव रूपाला आलेला जाणता भक्त, त्यांनी सर्वांपासून स्वतःला डिटॅच केलेलं आहे. एकतर स्वतःच्या देह मन बुद्धीपासून, मग जे आपले आहेत त्यांच्यापासून, आपलं घर दार संपत्ती या सर्वांपासून, आणि मग वाहणं आहे. जसं फूल वाहतो तसं, वाहिलं की वाहिलं. निवेदन म्हणजे समर्पण, म्हणजे या पातळीचं समर्पण आहे. ऐका निवेदनाचे लक्षण, देवासी वहावे आपण, असं पूर्ण सद्गुरूंचं होऊन राहणं ही वैचारिक प्रक्रिया आहे. नाहीतर काय कोणाला वाहणार. ही कशी घडते ते असं म्हणतात, करावे तत्व विवरण म्हणजे कळे. तत्व विवरण करावं म्हणजे हे कळतं. आता हा विशिष्ट शब्द आहे. तत्वांचं शरीर झालेलं आहे, पंचतत्वांचं. विवरणानी आपण पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचतत्व आपल्यापासून वेगळी काढली, ज्याला समर्थांनी पुढे विवेक प्रलय असंही म्हटलेलं आहे. नीट लक्षात घ्यावं, आपण म्हणजे खरंच देह आहोत का. आपण म्हणजे देहामध्ये देखील पृथ्वी, आप, तेज, वायू याच्यापैकी मी काय आहे. आपल्या लक्षात येईल की संघात आहे आणि माझ्यामुळे हा संघात एकत्र आहे. पण ते म्हणजे मी नव्हे. असं विवरून एक एक तत्व सोडून द्यावं म्हणजे मग आपण वेगळे राहतो. जो व्हायला पाहिजे तो मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे. आपण मग भक्त म्हणतो ना, तर मग खरंच आपण भक्त म्हणजे आता एकरूपच असले पाहिजेत. विभक्त म्हणजे त्याच्यापासून वेगळे असे आपण आता नसले पाहिजेत. म्हणून सगळीकडून आपली जड मूळ काढून आपण आपल्या स्वतःला वेगळं केलं की भक्त आहेच मुळात तो तशा रीतीने वाहायला योग्य होतो. समर्थ म्हणतात लक्षण असो न विलक्षण, ज्ञान असो न अज्ञान, भक्त असो न विभक्तपण ते हे ऐसे. म्हणजे आपल्या स्वतःला भक्त म्हणावं आणि तो आणि मी विभक्त आहोत असं समजून भजन करत राहावं. हे ज्ञान असून अज्ञान, लक्षण असून विलक्षण असं म्हणण्यासारखं आहे. म्हणून ते म्हणतात भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विण काहीच नव्हे समाधान, विचाराशिवाय समाधान नाही. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. श्रवण पादसेवन म्हणजे ध्यान आणि त्याच्या पुढे निर्माण झालेल्या साधना यांनी विचार विकसित व्हावा. आणि त्या विचारांनी देव ओळखावा, कोण आहे कसा आहे. प्रत्यक्ष साधनेच्या वेळेलाच एक रूपता असते, एरवी विचारच कामाला येतो, चालणाच कामाला येते, विवेकच कामाला येतो. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी, मी कोण ऐसा निवाडा, पाहो जाता तत्व झाडा, विचार पाहता उघडा आपण नाही. आपण म्हणजे देहाला जो मी म्हणत होतो तो तत्व झाडा केल्यावर समजतं की तसं काही नाहीये, असा हा मी शिल्लकच राहत नाही. तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे. सगळी पंचभूत एकमेकांपासून आणि देहापासून वेगळी झाली आणि बाहेरच्या पंचभूतामध्ये जर मिसळून गेली विवेकाने, तर आपण या नावाचा पदार्थ त्या अंगाने कसा उरेल. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले, उरलेलं आहे ते परमात्म्याशी सद्गुरूंशी एकरूप सहजच आहे, मुळातच आहे. तत्वरूप सकळ भासे, विवेक पाहता निरसे, प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा. एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगताकार, तिसरा आपण कैचा चोर आणिला मध्ये. एक परमेश्वर तरी असेल म्हणजे परमात्मा तरी असेल किंवा दुसरी जगताकार प्रकृती, त्याच्यात आपण आहोतच म्हणजे देह. या दोनच गोष्टी असतील, तिसरा आपण कैचा चोर आणिला मध्ये, तिसरा ज्याला मी 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 असं म्हणतो तो कोण चोर आणला. एक तर तू प्रकृती तरी असशील किंवा परमात्मा तरी असशील. प्रकृती बाजूला सारल्यानंतर जे उरतो तो परमात्माच असतो. मी या नावाचा तत्वतः पदार्थ नाही यांनी आत्मनिवेदन सिद्ध होतं. हे पुढच्या वेळेला आपण बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु हरी हरी। बोला कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।